आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. तीन नवे फौजदारी कायदे आयच्यान लागू जातले. परराष्ट्र मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर आनी काल दोहान कटारच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. द्विपक्षीय संबंधांचो नियाळ घेतलो. भारतान चीन थायलंड आनी बारेनातल्यान ग्लास फायबर आयाती संबंधित एंटी डंपिंग तपासणी सुरू केल्या. भारतीय हवामान खात्यान देशांतल्या उत्तर पश्चिम पूर्व आनी उत्तर पूर्व वाठारांत फुडल्या 3 ते 4 दीस मेरेन उटंगराच्या पावसाचो ऑरेंज आनी रेड अलर्ट जारी केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयन आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक 2024 जिखिल्ले खातीर भारतीय पंगडाक 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली. आता पुराय खबरो. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आनी भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 हे तीन नवे फौजदारी कायदे आयच्यान लागू जातले. भारत सरकारान राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशाकडे नेमान बसका घेतल्या आनी नवे फौजदारी कायदे चालीक लावपा खातीर तंत्रगिन्यान क्षमता निर्माण करप आनी जागृताय निर्माण करपाचे नदरेन ते पुरायपणान सज्ज आसात. नव्या फौजदारी कायद्यान तपास खटलो आनी न्यायालयीन कार्यवाहीन तंत्रगिन्यानाचेर भर दिल्ल्यान राष्ट्रीय गुन्यांव नोंद रिकॉर्ड ब्युरो NCRB सत्याच्या गुन्यांव आनी गुन्यांवकारी ट्रॅकिंग नेटवर्क आनी प्रणाली CCTNS एप्लिकेशनान 23 कार्यात्मक बदल केल्यात. तशेंच नव्या प्रणालीन निर्बाद परिवर्तना खातीर राज्यांक आनी संघ प्रदेशांक तंत्रीक मजत दिता. हे संबंधी पुलीस आनी तपास अधिकाऱ्यांक प्रशिक्षण दिला. दूरदर्शन आनी आकाशवाणीची खबरां बुलेटीन कार्यावळी चर्चा आनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मांतल्यान ह्या विशयाचेर खोलायेन चर्चा आनी विश्लेशण केला. तशेंच लोकजागृताय मोहीम संवाद कार्यावळी सूचनात्मक वेबसायट्स आनी मंत्रीस्तरीय वेबिनार आयोजित केल्ले. सुत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण विद्यापीठ अनुदान आयोग अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आनी CFIS तशेंच राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांतल्यो सगळ्यो उच्च शिक्षण संस्था आज एका दिसाची कार्यावळ घडोवन हाडटले जातून गटचर्चा कार्यशाळा प्रश्नोत्तर सत्रां आनी नव्या फौजदारी कायद्यांतल्या तरतुदी विशीं प्रश्नमंजुषा हाचो आस्पाव जाता. हे तीन फौजदारी कायदे सुरू जाले उपरांत सगळ्या राज्यांतल्या आनी संघ प्रदेशांतल्या दरेका पुलीस स्टेशनाचे प्रभारी अधिकारी एक कार्यावळ घडोवन हाडटले तात नव्या फौजदारी कायद्यांच्या मुखेल खाशेलपणाचेर भर दितले. नव्या गुन्यांवकारी कायद्यांचो हेतू फक्त ख्यास्त परस न्याय हांकां प्राधान्य दिवपाचो आसा अशें केंद्रीय कायदो आनी न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी म्हळां. ते काल मुंबय शारांत जाले आपराधिक न्याय व्यवस्थेच्या प्रशासनान भारताचो प्रगतीशील मार्ग या एका दिसाच्या परिषदेंत उलयताले. हे कायदे करतना खासदार आनी आमदारासयत सगळ्या भागधारकांचो सल्लो घेतिल्लो आनी सामान्य नागरिकांच्या सुचोवण्यांचोय विचार केल्लो अशें तांणी ह्या वेळार उलयतना सांगले. संविधानाचेर आनी देशांतल्या लोकशाय वेवस्थेचेर दाखयल्ल्या अडळ विश्वासा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल लोकांचे उपकार मानले. सार्वत्रिक वेंचणुके उपरांत काल सकाळी आकाशवाणी वेल्या तांच्या पहिल्या मन की बात कार्यक्रमान देशाक संबोधित करतना प्रधानमंत्र्यांनी सांगले 2024 वर्साची लोकसभा वेंचणूक संवसारांतली सगळ्यांत व्हडली वेंचणूक आशिल्ली तातूंत 65 कोटी लोकांनी मतदान केले. प्रधानमंत्री मोदी हांणी वेंचणूक आयोगाचे आनी मतदान प्रक्रियेकडे संबंधित सगळ्या लोकांचे अभिनंदन केले. मोदी हांणी अनुसंसारीक पर्यावरण दिसा सुरू केल्ल्या खाशेली मोहीम एक पेड मा के नाम हांचो उल्लेख केलो. पुराय संवसारान धावो आंतरराष्ट्रीय योग दीस व्हड उमेदीन आनी उत्साहान मनयलो अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. आपल्या जिवितांत सकारात्मक बदल घडोवन हाडपा खातीर लोकांनी नेमान योग करचो असो उलो तांणी मारला. फुडल्या म्हयन्यान ह्या वेळा मेरेन पॅरीस ऑलिंपिक सुरू जातले अशें प्रधानमंत्र्यांनी काल सांगले. पॅरीस ऑलिंपिकान कांय गजाली पयलेच खेपे पळोवपाक मेळटल्यो अशें तांणी सांगले. भारतीय पंगडांक खेळा खातीर तांणी शुभेच्छा दिली. आकाशवाणीचे संस्कृत बातमीपत्राच्या प्रसारणाक 50 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीक परबी दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. एका घरेलू कंपनीचे कागाळी उपरांत भारतान चीन थायलंड आणि बारेनांतल्यान ग्लास फायबर आयातीशी संबंधित एंटी डंपिंग तपासणी सुरू केल्या. या प्रकरणाची पुष्टी झाल्यास एंटी डंपिंग शुल्क लागू जावपाक शकता. वेपार उपाय महासंचालनालय DGTRन कागाळदार कंपनीन सादर केल्या पुराव्याचेर आधारित डंपिंग विरोधी चौकशी सुरू केल्या. DGTR ही वाणिज्य मंत्रालयाची चौकशी शाखा. आयातीचेर एंटी डंपिंग शुल्क लावपाची शिफारस DGTR करूंक शकता, पूण हे संबंधी निमाणो निर्णय अर्थ मंत्रालय घेता. सवाय उत्पादनाची आयात केल्ल्यान देशी उद्देगांक जावपी लुकसाना खातीर ही चौकशी करतात. परराष्ट्र मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर हांणी काल दोहांत कटारचे प्रधानमंत्री आनी परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसिम अल थानी हांची भेट घेतली. राजकीय, वेपार, गुंतवणूक, उर्जा, तंत्रगिन्यान, संस्कृती आणि लोकांमधल्या संपर्काचे लक्ष केंद्रित करून द्विपक्षीय संबंधांचा त्यांनी नियाळ घेतला. तसेच प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांचे विचार विनिमय केलं. गाझाचे परिस्थितीविषयी अल थानी हांच्या दृष्टिकोनाचं डॉ जयशंकर हांनी तोखणाय केली. भारत कटार संबंध फुडें व्हरपाक आणि परस्पर हिताच्या प्रश्नांचे संवाद चालू दौरपाक आपण उत्सुक असा असं परराष्ट्र मंत्र्यांनी म्हणले. मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारांनी काल 72,000 कोटी रुपयाचं पार्वती कालिसिन चांबळ न्हय जोडणी प्रकल्प चालीक लावपा खातीर कबलातीचेर सयो केल्या. भोपाळांत राजस्थानाचे मुखेलमंत्री भजनलाल शर्मा आणि ताचे मध्य प्रदेशाचे समपदस्थ मोहन यादव हांच्या हजेरीन समजिकाय कबलातीचेर स्वाक्षरी झाली. या जोडणी प्रकल्पान मध्य प्रदेशातल्या मालवा आणि चंबाल वाठारांत आणि उदेंत राजस्थानातल्या 13 जिल्ह्यांनी पिवपाचे उद्देगीक उदक दिवपाचा प्रस्ताव असा. त्या भायर दोन्ही राज्यांतल्या दरेकी किमान 2.8 लाख हेक्टर वाठारांत शिपणावळ दिवपाचा प्रस्ताव असा. भारतीय हवामान खात्यान देशांतल्या उत्तर, पश्चिम, पूर्व आणि उत्तर पूर्व वाठारांत फुडल्या 3 ते 4 दीस मेरेन उटंगराच्या पावसाचं ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशात 3 जुलै मेरेन मुसळधार पाऊस चालूच उरतला असं हवामान खात्यान सांगला. पश्चिम भारतात या महिन्याच्या 4 तारीख मेरेन गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि गोयच्या जायत्या वाठारांनी गोग्यांनी पाऊस पडपाचा अदमास हवामान खात्यान उक्तायला. तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात फाल्या मेरेन आणि लक्षद्वीप आंध्र प्रदेशातल्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी, तेलंगणा आणि कर्नाटकातल्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी 3 जुलै मेरेन अशीच परिस्थिती उरपाची शक्यताय असा. खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी हांनी काल सांजवेळा नवी दिल्लीत झालेल्या निरोप सुवाळ्या वेळार पॅरिस ऑलिंपिक खेळा खातीर भारतीय पंगडाचो औपचारिक पोशाख आणि खेळा किटाचे अनावरण केले. या खेळात वाटो घेवपी भारतीय खेळगड्यांक 140 कोटी देशवासियांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असतात असे मांडविया हांनी या वेळार उलयताना सांगले. भारतीय पंगडाक परबी दितना हरदीप सिंग पुरी हांनी ऑलिंपिक खेळ मनशाच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करता असे म्हणले. या महिन्याच्या 26 तारीख सावन 11 ऑगस्ट मेरेन जावपी पॅरिस ऑलिंपिकात भारत सुमार 120 खेळगड्यांचा पंगड धाडटलो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ICC T20 क्रिकेट विश्वचषक 2024 जिखिल्ल्या खातीर भारतीय पंगडाक 125 कोटी रुपया इनाम जाहीर केले. शेनवारा राती कॅन्सिंग्टन ओव्हलात भारतान इतिहासिक जैत मेळयल्या उपरांत मंडळाचे सचिव जय शाह ही घोषणा केली. भारतीय पंगडान पुराय सर्तीन असाधारण प्रतिभा, कुशळताय, खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केले असे शान सोशल मीडिया पोस्टान म्हणा. हे असामान्य कामगिरी खातीर त्यांनी सगळ्या खेळगड्यांचे, प्रशिक्षकांचे आणि सपोर्ट स्टाफाचे अभिनंदन केले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. 3 नवे फौजदारी कायदे आयच्या लागू जातले. परराष्ट्र मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर हांनी काल दोहांत कटारच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. द्विपक्षीय संबंधांचा नियाळ घेतला. भारतान चीन थायलंड आणि बारेनांतल्यान ग्लास फायबर आयाती संबंधित एंटी डंपिंग तपासणी सुरू केल्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ICC T20 क्रिकेट विश्वचषक 2024 जिखिल्ले खातीर भारतीय पंगडाक 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली. इथल्या राष्ट्रीय खबरो सोपल्या.